रामजन्माचा अध्याय वाचून साजरा करत असतो. ही प्रथा फार वर्षांपासून आहे. 1976 साली प्रथम मी स्वामीजींच्या मुखातून ही पोथी ऐकली. त्याच्या आधीपासून ते कित्येक वर्ष रामनवमीच्या दिवशी ही पोथी वाचत असत. त्यांचे वडील स्वामीजींच्या लहानपणी हा ग्रंथ वाचत असत आणि आईच्या मांडीवर बसून त्याच श्रवण आपण करत असू अशी आठवण स्वामीजी सांगतात. हा ग्रंथ अतिशय रसाळ अशा भाषेमध्ये उत्तम कला गुणांनी संपन्न असा त्याच्यामध्ये उपमा प्रेक्षा रूपक दृष्टांत अतिशयोक्ती देखील अनुप्रास अशा सगळ्या अलंकारांचा भरपूर समावेश या ग्रंथांमध्ये आहे. श्रीधर स्वामी महाराज हे विठ्ठलाचे उपासक होते. त्यांचा जन्म नाथरेकर देशपांडे कुटुंबामध्ये शके 1580 मध्ये म्हणजे इसवी सन 1658 मध्ये नाथरे या गावी झाला. त्यांचं मूळ आडनाव घोडके होत किंवा खडके असंही त्यांचं आडनाव होत. अशी दोन्ही आडनावं त्यांना प्रचलित होती. त्यांचं घराणं देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणांचं होत. हे नाथरे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोळे तालुक्यामध्ये पंढरपूर पासून अंदाजे 55 किलोमीटर अंतरावर असं आहे. या श्रीधर स्वामींचे वडील ब्रह्माजी पंत हे एका संप्रदायाच्या परंपरेत होते आणि तेच त्यांचे गुरु देखील होते. वयाच्या 20 वर्षापर्यंत श्रीधर स्वामींचा मुक्काम नाथरे या गावीच होता. आपल्या वडिलांकडून म्हणजे स्वामी ब्रह्मानंदांकडून त्यांनी वेद उपनिषद षड्दर्शन रामायण महाभारत भागवत इतर पुराण ग्रंथ स्मृती या धर्मग्रंथांचं शिक्षण घेतलेलं होतं. तसंच ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज मुक्तेश्वर यांच्या ग्रंथांचाही स्वामीजींनी अभ्यास केलेला होता. त्यांच्या लिखाणामध्ये ज्ञानेश्वरीची भरपूर छाप आढळते. ते नंतर म्हणजे पिशवीच्या आसपास पंढरपूर मध्ये राहायला गेले आणि ते पांडुरंगाचे विशेष भक्त होते. पांडुरंग भक्ती आणि श्रीकृष्ण भक्ती त्यांच्या रोमरोमामध्ये भरलेली होती. त्यांनी जी ग्रंथ संपदा केली ते ग्रंथ नुसते ऐकले तरी त्यांच्या महानतेची प्रचिती येते. हरिविजय ग्रंथ त्यांनीच लिहिला. हा रामविजय ग्रंथ तसं वेदांत सूर्य पांडव प्रताप जैमिनी अश्वमेध आणि अतिशय प्रसिद्ध असलेलं शिवलीलामृत हे सिद्धस्वामींनी रचलेलं आहे. या ग्रंथांच्या रचना त्यांनी हरिविजय रामविजय आणि पांडव प्रताप पंढरपूर मध्ये राहून केल्या. तसं वेदांत सूर्य हा सिद्धाश्रमामध्ये जैमिनी अश्वमेध हा पाथरीमध्ये असताना त्यांनी केला. तसं शिवलीलामृत त्यांनी बारामतीमध्ये असताना रचला. रामविजय आणि हरिविजय हे दोन ग्रंथ तर त्यांनी आपल्या वडिलांच्या आणि गुरूंच्या ब्रह्मानंदांच्या आज्ञेने पांडुरंगाच्या कृपेनी असे लिहिले. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की स्वतःच ध्येय श्रोत्यांचा एक विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही काव्यरचना केली. काव्य करत असताना सुबोध भाषा शैली सरळ साधा आशय प्रसंग वर्णनाची पुरेपूरता आणि रसाळता आणि आवश्यकतेनुसार अलंकारिक भाषा याचा उपयोग त्यांनी या रचनांमध्ये केला आणि श्रोते देखील त्या ऐकताना मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यात रंगून जातात. हा जो रामविजय ग्रंथ त्याच्यामध्ये आणि वाल्मिकी रामायणाच्या कथेमध्ये कधी कधी थोडा फरक आढळतो. तसं आपल्या इथं बरीच अनेक रामायण रचली गेली आणि प्रत्येक रामायणाच्या कथानकामध्ये काही ना काहीतरी फरक हा दिसतो. या पोथी मध्ये असणारी एकूण पाठनिश्चिती करताना त्यांनी अनेक ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून हा ग्रंथ रचला आहे असं लक्षात येत. हा जो ग्रंथ आहे हा 36 अध्यायांचा आहे. त्याच्यातला रामजन्माचा अध्याय आपण वाचणार आहोत. राम जन्मापर्यंत ही कथा कशी आली याचं वर्णन करणारे पहिले 3 अध्याय आहेत. त्याच्यातल्या पहिल्या अध्यायात त्यांनी रामचरित्राचे जे रचनाकार महर्षी वाल्मिकी त्यांच्यापासून कथेला सुरुवात केलेली आहे. पूर्वाश्रमीचा अत्यंत पापी आणि घोर कृत्य करणारा पाठमाऱ्या करणारा पाठ्या कोळी त्याचा उद्धार नारदाने केला. वाल्मिकी खरं म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला पण दुराचारी अशा किरातांच्या संगतीमध्ये तो भरकत गेला. उन्मत्त होऊन पाठमाऱ्या करायला लागला. कोणत्याही दुष्कृत्याची त्याला तमाच राहिली नाही असं झाल्यामुळं त्याच्याशी त्याच्या सगेसोयऱ्यांनी नातलगांनी गावकऱ्यांनी संबंध तोडूनच टाकले आणि तो देखील जंगलात जाऊन वास्तव्य करायला लागला. त्याच्या हातून किती हत्या घडल्या याची गणतीच नाही एकदा ऋषी वृंदांसमवेत नारद ऋषी त्या अरण्यातून जात असताना तो शस्त्र उगारून त्यांच्या अंगावर धावून गेला आणि जे काही असेल ते मुकाट्याने स्वाधीन करा नाहीतर प्राणाला मुकाल अशी धमकी त्यांनी दिली. तेव्हा नारद म्हणाले की आम्हाला मारून आकारण पाप वाढवण्याचं तुला काही कारण नाही. आतापर्यंत अनेकांचा घात केलास, धन कमावलंस, ते कोणासाठी कमावलंस? ते बायको मुलांसाठीच कमावलंस ना. मग एवढं पाप गोळा केलंस जेव्हा मरशील तेव्हा तुझ्या पापाचा वाटा कोणी घेईल का? यमलोकी तुझं तुलाच यातन स्मरण करायला जाऊन विचार बायको मुलांना आणि तू परत विचारून येईपर्यंत आम्ही इथंच थांबतो, तू त्यांच्याकडून उत्तर घेऊन ये असं नारद महर्षींनी वाल्याला सांगितलं. वाल्या घरी गेला, बायको मुलांना बोलून त्यांनी आतापर्यंत जे धन कमावलं तुमच्यासाठी असंख्य पापही झाले, या पापात तुम्ही वाटेकरी व्हाल ना अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे कर्म केलं आमचा उदरनिर्वाह करता त्याच्यासाठी पाप करा असं आम्ही तुम्हाला कधीही सांगितलं नाही. तुमच्या पापात कोणीच वाटेकरी होणार नाही. ऐकल्यावर माझ्या झाला नारदांकडे आला. नारदांच्या पायावर त्यांनी लोटांगण घेतलं. नारदांनी त्याला मला असा उलटा मंत्र दिला. तो सुलटा होऊन राम राम असा व्हायला दिला आणि ते असं म्हणाले की एका जागी स्थिर बसून अत्यंत प्रेमाने हा मरा 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 राम असं सारखं म्हणत राहा, त्यांनी तू पापांपासून मुक्त होशील. वाड्याची साधना सुरू झाली. अनेक वर्ष निघून गेली देहभान विसरून उलट्या रामजपामध्ये मग्न झालेल्या वाड्याभोवती मुंग्यांनी वारूळ रचलं. त्या वारुळातून रामनामाचं ध्वनी येत असे. नारद त्या भागातून परत जात असताना त्यांना हा ध्वनी येत असल्याचं जाणवलं म्हणून त्यांनी उत्कंठेने वारूळ उकळून पाहिलं तर आत वाल्या होता. वाल्याचं शरीर अतिशय तेज उंच झालेलं होत, चेहऱ्यावर असीम शांती होती. नारदांना पाहताच वाल्यांनी अतिशय प्रेमाने आणि आदराने त्यांना नमस्कार घातला. आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे अशी विचारणा केली. तेव्हा नारदांनी आईच्या ममतेनी वाल्मिकी अशी हाक मारून वाल्याला उठवलं आणि आजपासून काही वर्षांनी अयोध्या नरेश दशरथ राजाच्या पोटी श्री विष्णू रामचंद्र रूपात अवतार घेतील. त्या श्रीरामांचं चरित्र तू भविष्यवाणीनी जसं करशील त्याप्रमाणे त्यांचं वर्तन राहील. तुझा ग्रंथ अत्यंत अपूर्व आणि त्रिभुवनात वंदनीय ठरेल असे आशीर्वाद देऊन नारद मुनी निघून गेले. श्री गुरु नारदांच्या आज्ञेप्रमाणे संस्कृत भाषेमध्ये वाल्मिकी ऋषींनी रामायणाची अतिशय रम्य अशी रचना केली. अशा प्रकारे पहिला अध्याय स्वामीजींनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये हा ग्रंथ कसा निर्माण झाला याबद्दल त्यांनी सांगितलं. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. दशरथ राजाच्या हातून चुकून दोघा वृद्धांचा आणि एका तरुण मुलाचा वध झाला. त्यांनी तरुण मुलाला मारल्यानंतर शोकाने त्याचे आई वडील गेले. त्यांनी दशरथ राजाला मरताना शाप दिला. त्या शापामुळं दशरथ राजाला जे आतापर्यंत संतान नव्हतं तर ते संतान होण्याची शक्यता शापामुळे निर्माण झाली. आमच्या मृत्यूच्या वेळेला जसा आमचा मुलगा आमच्या जवळ नाही त्याचे प्राण पुरतावून घेतलेले असेल त्यामुळं आणि पुत्र पुत्र असं करत आम्ही जसे मरतो आहोत तसा तुझे पुत्र जवळ नसताना तू मरशील असा शाप त्यांनी दिला. तेव्हा दशरथाला असं वाटलं याचा अर्थ आपल्याला पुत्र होणार. त्यांनी तशा प्रकारे पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. यज्ञ देवतेच्या कृपेने त्याच्या तिन्ही राण्या त्यांच्या उदरामध्ये गर्भ धारणा झाली. या अध्यायामध्ये कुलगुरु वसिष्ठांनी धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती स्त्रियांना कसले डोहाळे येतात ते विचारून त्यांची इच्छा पूर्ण करावी. त्यामुळं गर्भात असणाऱ्या जीवाला समाधान लागत असं सांगितल्यावरून दशरथ राजा मोठ्या आनंदाने पायसाच्या वाटणीच्या वेळेला तीन महाराण्यांपैकी कैकेयी दुखावली गेली होती हे लक्षात घेऊन सर्वप्रथम कैकेयीच्या महालामध्ये गेला. राजा प्रवेशला तेव्हा कैकेयी मंचकावर पोहोचलेली होती. ती जागेवरून उघडी देखील नाही. अतिमर्यादा तिने ठेवली नाही. तिला डोहाळे विचारले तेव्हा ती म्हणाली तुम्ही माझे डोहाळे काय पुरवणार. राजा म्हणाला की तुझे कौतुक पुरवण्यासाठी मी प्राणही वेचीन. तेव्हा कैकेयी सवतीच्या मुलांना दूर अरण्यात पाठवून फक्त माझ्याच मुलांना राज्य द्यावं आणि त्यांचं तोंडही मला पाहायला लागू नये. आमचं सुख त्या मुलांच्या दृष्टीला देखील पडू नये. अयोध्येमध्ये तुम्ही मी आणि आपला मुलगा यांनीच फक्त राहावं. त्यासाठी लागतील ते सर्व दोष जननिंदा मी पत्करी. अशा प्रकारचे डोहाळे ऐकून राजाच्या अंतकरणाचा धडका बुडाला. त्याचीच अंतकरणाने तो तिथून निघाला. सुमित्रेच्या महालात मात्र प्रेमळ सुमित्रेनी लगबगीने समोर येत त्याचं स्वागत केलं आणि डोहाळ्यांविषयी चौकशी केल्यावर प्रत्यक्ष परब्रह्म कौशल्याचा दरी गर्भवास भोगत आहे त्यांची अखंडित सेवा माझ्या मुलाच्या हातून व्हावी त्या सेवेपुढे इतर सर्व काही त्यांचं आहे असं तिने राजाला सांगताच राजाला आपल्या कानात कोणी जणू अमृत ओतत आहे असं वाटलं. प्रसन्न अंतकरणाने तिला इच्छापूर्तीचा आश्वासन देत राजा कौसल्याच्या महालामध्ये प्रवेश करता झाला. कौसल्याच्या अंगकांतीवरच अपूर्व तेज रामरूपात तद्रूप झालेली कौसल्या पाहून राजा थक्कन झाला. कौसल्या देहभानावर नव्हती. तिला डोहाळे विचारल्यावर मी प्रत्यक्ष परब्रह्म जगदात्मा मला डोहाळे काय विचारता मला धनुष्यबाण आणून द्या आता सर्व राक्षसांचा संहार करते असं ती म्हणाली. ते ऐकून दशरथ राजा तिला भूतबाधा झाली की काय असं समजला त्यावर हातवारे करत ती म्हणाली जे राम आहे सर्व गुणांपासून वेगळा जीव शिव भेदान पलीकडचा द्वैत अद्वैताच्या पलीकडचा ही सर्व साक्षी अलक्ष अचिंत्य राम परशुरामाचा अवतार आता संपला त्याचं तेज मी घेणार शिवधनुष्य मोडून माझी ज्ञानशक्ती सीता तिला मी घेऊन येणार मी रावणाला मारणार भीषणास राज्य देणार मी अयोध्येचा राजा होईल सर्वांना सुखात ठेवेन. तुझी अवस्था पाहून दशरथाने वसिष्ठांना बोलावलं तेव्हा कौसल्याच्या अंतरंगात सर्वत्र धनुर्धारी रामच व्यापून असलेले त्यांना दिसले. त्यांचीही समाधी लागली पण अल्पावधीत ते भानावर आले आणि दशरथाला समजावीत म्हणाले की व्यर्थ चिंता करू नको शेषशाही भगवान विष्णू हिच्या पोटी जन्माला येऊन दुष्टांना शासन करतील. चैत्रात वसंत ऋतूमध्ये वृक्षवेलींना पालवी फुटलेली होती. कौसल्याच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि रविवारी पुष्य नक्षत्र शुद्ध नवमीला माथ्यावी सूर्य माथ्यावर आलेला असताना प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री विष्णू रामाचं बालरूप घेऊन अवतरले. कौसल्याला अधिदर्शन झालं. आणि दुसऱ्या क्षणी रामचंद्रांचा जन्म होऊन आपल्या पायाचा अंगठा चोखत गुजीरवाण बालक कौसल्याने पाहिलं. प्रभू चरणांची गोडी आगळीत आहे असं भक्त म्हणतात ते खरंच का आहे तर काही स्वतः अंगठा चाखून ते बाळ पाहत होत. आणि मग अयोध्येमध्ये फार आनंद साजरा झाला अशा प्रकारे या गोष्टीचा या अध्यायाचा आशय आहे. वाचनाला सुरुवात करून त्याच्या आधी रामचंद्रांत जय जयकार करू. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. चतुर श्रोते करिति प्रश्न तृतीयाध्यायी हनुमंत जनन सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलसी आणि ते पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला गरी पुराणांतरी विसरित कथा पडावया काय निमित्त याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता करावया ऐसे श्रुतीयांचे वाग्जाळ परिसोधिया कवी कुशळ शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिया अवलीळा जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोविया अचने की जैसी रहाट खट माळिका तेवी हे अवतार चरित्र देखा की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मे रुची की जपमाळे ते मणी तेची येती परतोनी तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारखे तरी कल्प परत्वे अवतार देते वेळे देते चरित्र तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तितुक्याही एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक परी पितुके ही सत्य देख विपरीतार्थ न मानिते रणा माझी एकांग वीर तैसा जाणीचे कवीश्वर बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागरचे सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत प्रश्नाक्षर शरसोवित आशंका समय लक्षोणी मग धैर्य ठाण कवीने मांडून तरविले स्फूर्तीचे शरासन शास्त्र संमतीचे बाण सोही अभंग अनिवार सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोही शर परम कौशल्ये साचार प्रश्न बाण चेतित श्रोत्या वक्त्यांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण तो घन घोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित पद्यरचना पक्षमंडित सुरंग मिळवित साहित्य ऐसे शर सुटता अपार हेदले श्रोतयाचे अंतर डोलविले तेने शिर सुखोर्मी ते भरे. स्वामीजींच्या सत्संगाची आठवणी येते. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित पद्यरचना पक्षमंडित सुरंग विरवित साहित्य ऐसे शर सुटता अपार हेदले श्रोतयाचे अंतर म्हणजे श्रोत्यांना समाधान प्राप्त होत. डोलविले देणे शिर सुखोर मी ते खरे वैर भाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. प्रश्न आणि उत्तर हे जणू आनंदाचं युद्ध असं यांनी वर्णन केलेलं आहे. स्वामीजी विचारत असत की आणि कोणाला विचारायचे का विचारा, आणि जर कोणी विचारलं नाही तर म्हणायचे की क्षत्रिय झाली पृथ्वी. वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. क्षीराब्धीच्या लहरी मिळत दैशा एकमेकांशी निष्कपट श्रोता कुसत. निरभिमान वक्ता बोलत शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. देव भक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध की गुरु शिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. गुरु आणि शिष्य यांचा संवाद नेहमी आनंदयुक्त शब्दांचा असतो असावा आणि असतो. असो दया भौत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. चातुर्य हीच कोणी साहित्यरूपी सागराचं मंथन करण्याची युक्ती. चातुर्य सिंधू मंथन पद्धती तिथे अलंकारिक लिहिले होते. वर्म जाणीचे पंडिती चातुर्य विधी कळाच्या कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रचने काढित. एक गव्हांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी एके मृत्तिकेचे घट अपार. एका तंतूचे पट विचित्र एक हेम बहुत अलंकार. नाटक घडणार करी जैसा एके काष्ठी शिल्पकार. युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पै. असो हे चातुर्य करणे बोलावे लागणे लागिले श्रोतया कारणे. पुढे रघुनाथ कथा परिचने श्रीधर चतुरा विनवी तसे. मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्म कथन. मूळ ग्रंथाधारे सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसिजे मागील कथा. तिथी राण्या दाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकई. जैसा शुद्ध पीजेचा मृगांक दिवसेंदिवस कळा अधिक की पळोपळी चढे अर्क. उदया त्रिहुनी आकाशी की करिता संत समागम. दिवसेंदिवस वाढे प्रेम. ही अवतारिये करून परम कीर्तीस वाढे सत्वर. तैसे राणियांचे गर्भ वाढती तो वसिष्ठ बोले दशरथाप्रती. राया धर्मशास्त्री ऐसी रीती दोहाळे स्त्रियांसी पुसावे. ऐसे बोलता ब्रह्मऋषी हर्ष वाटला रायासी. नमोनी वसिष्ठ चरणासी राजेंद्र देवा चालला. जैसा शचीचिया मंदिरात रुद्रासुर शत्रू प्रवेशत. पैसाची अजपाळ सुत कैकई नंदनी प्रवेशला. पायस प्राशनाचे काळी कैकई होती रुसली. म्हणून राजेंद्र येवेळी तिचे सदनी प्रवेशला. दूती जाणवीची स्वामिनी ते डोहळे पुसावया तुम्हा ते. नृपती स्वये येतसे येते सुमुहूर्त पाहोनिया. सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई करतो. जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण तैसे येथे दाहले. अल्पविद्या आणि तिचा गर्व सुंदरपणाचा अभिमान आहे त्याही वर करते ना. जैसी गारुडियांची विद्या किंचित परी द्रिदे बांधी ती बहुत. की निर्नासिक वाहक रूपाभिमान विशेष पै. बिंदू मात्र विष वृश्चिका परी पुच्छाग्र सदा वळते देखा. किंचित ज्ञान होता महामूर्खा मगतो न गणी वाचस्पती ते खडाणे धेनुसी पुष्प किंचित परी लगता प्रहार दे बहुत आटलेली गाय थोडस दूध पण नाथा मात्र जबरदस्त मारते अल्पोदके खट उचंबळत अंग भिजत वाहकाचे पूर्ण कुंभ भरलेला असेल तर जितकं सांडत नाही तितका अर्धा कुंभ भरलेला असेल तर वारंवार पाणी बाहेर येत पैसे कैकईस जाहले तये वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी आपण सेजेवरी मितली नाही धरिली मर्यादा स्त्री सेवक अपत्य दासी श्वान मरकट गुरुपियासी मर्यादा तुटता मग सकळासी ते अनिवार्य जाणीते म्हणून मर्यादा काही तेथ कैकई नसरी देखता दशरथ किशी दोहाळे कुसे नृपनाथ विभा समीप राहोनी म्हणे कैकई बोल वचन तुझ जे आवडे मनातून ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे मग काय बोले ते वेळी तुम्ही काय पुरवाल डोहळे माझे मदींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण तरी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे मग ती म्हणे जी नृपवरा डोहळे हेची माझे अवधारा कौसल्या सुनिग्रेची या कुमरा दिगंतरा दवडावे पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना आमुचे वर्तमान त्यांची या करणा सहजाही न जावे राज्य द्यावे माझी हेची डोहळे होती राजेंद्रा तुम्ही म्हणाल अधर्म खरा तो दोष मजवरी घालीते मज निंदी देईल जो जो लोक तो वाटेल परम सुख समस्त जना भावे दुःख हेच मजला आवडे ऐसे कैकई वधे ते अवसरी ऐकता नृप खोचला अंतरी की काळीची घातही सुरी की अंगावरी चपळा पडे वचन नव्हे ते केवळ दुःख वल्ली ते श्रेष्ठ फळ की संचलले हळाहळ हृदयी वाटे दशरथा वाटे पर्वत कोसळला की काळ सर्प जिव्हारी झोंबला की तप्त शस्त्र झाय पडिला अंगावरी अकस्मात कैकई वचन कलशोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन जणू अगस्ती ऋषींनी आयुष्य रूपी सागराच सगळं पाणी प्राशन करावं प्राशिले आयुष्य सागर जीवन राव घाबरा होय तैसाच पुराणन वेद हरण केले जे भास परम खेद पावला नृपवर तीस नेदीच प्रत्युत्तर मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जागला संसार तापे जे संतप्त ते संत समागमे तैसे निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावना तिचे नाव सुमित्रा सती नामा ऐशीच आहे वरकड नावे जी ठेवीची ती तो व्यर्थची जाणीते नाव ठेविले उदार करण आडकावे चिता जाय प्राण बृहस्पती नाम चाला कुण खड वचन बोलता नाही कमल नयन नाम विशेष परी डोळी दोही डोळ्या वाढले पडस शिर सिंधू नाम पुत्रास परी तक्र तयासी मिळेना नाव ठेविले पंचानन परी जम्बुक देखता पळे उठवन जन्म गेला मागता कुरान सार्वभौम नाम त्यायचे नाम ठेविले जया मदन तो निर्नासिक कुलक्षण तैसी सुमित्रा नभे पूर्ण करणी नामा सारी की। सुमित्रा म्हणजे ती मैत्रीला योग्य आहे अशी, सन्मित्र अडचणीमध्ये सहाय्य करणारी, तिची मैत्री कल्याणकारी असेल अशी। नृप आला ऐकता करणी, समोर आली हंस गाविनी। हंसासारखी दौदार साध साधणारी, दशरथाची चरणी, मस्तक ठेवी सद्भावे, स्त्रियास देवतो आपुला नाथ। मित्रासी माता पिता सत्य, शिष्यासी गुरु दैवत, गृहस्थासी दैवत अतिथी पै। म्हणून मी सुमित्रेने अजनंदन उजिला षोडशोपचारे करून, उठी ठाकही करजोडून अधो वदन सलंच। कैकई डोहळ्यांचे दुःख प्रबळ, राव विसरला हो सकळ। जैसा बोध ठसावता निर्मळ, तमजाळ विदुळे पई। राजा म्हणे सुमित्रेसी, काय डोहळे होता ती मानसी। ते मद सांग निश्चयसी, कुरंग नेत्रे सुमित्रे। हरिणाच्या डोळ्याप्रमाणे नेत्र असणारी कुरंग नेत्रे। मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधोवदन। जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै। म्हणे हे तर आवडी बहु अस, कौसल्या करती जगन्निवास। अवतरेल जो आदि पुरुष, जगद्वंद्य जगदात्मा। त्याची अहोरात्र सेवा करावी, वाटे मम पुत्रेची करावी। जाणीव शहाणीव आघवी, तयावरून सेवे परते थोड साधन, मम पुत्रासी न माने आन। आपुले अंगाचे हंतरून, ज्येष्ठ सेवना लागी करू। त्रिभुवन राज्य तृणा समान, त्याहून अधिक ज्येष्ठ भजन। चारी मुक्ती वाटती गौण, ज्येष्ठ सेवे पुढे पई। सुधारस तेजोनी निर्मळ, कोणास आवडेल हळाहळ। उत्तम सांडूनी तांदूळ शिकता, काहो शिजवावी। यजोनी सुंदर राय केळे, कोण भक्षील अर्क फळे। कल्पद्रुमी जो विहंगम खेळे, तो नातळे बाबुळेसी। मानस सरोवरीचा हंस पायी, तो कदान राहे उलुक गृही। बुडी दिधही क्षीराब्धी दोही, दग्धवन नावडे तया। नंदन वदींचा भ्रमर कदा काळी, अर्क पुष्पी रुंजी न घाली। जेणे इंद्रभुवनी निद्रा केली, कधीरांकारी न विजे तो। रंभे कुल्य जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवळी। तैसी भजनी आवडी धरली, कदा विषयी न रमे तो। म्हणोनी राज चक्र चुडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी। ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे। वाटे अमृत प्राशन केले, कि त्रिभुवन राज्य हाताशी आले। तैसे नृपाचे मन संतोषले, आदिंगिले सुमित्रेसी। मग म्हणे ऐक सुकुमारे राजसे, चंपक कळीके परम डोळसे। तुआ डोहळे इच्छिले ते मानसे, ते मी सर्वस्वे पुरवीन नाना भूषणे अलंकार ओवाळी तिजवरुणी नृपवर दाने देवविधी अपार सुमित्रे हया हाती याचका या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञान काणी जे पुराण पुरुषाची जनन જે પરબ્રહ્મ સાચી મૂસ કી નિજ પ્રકાશ રત્ન માનુષ શિરાબ્ધિચા હૃદય વિચાર जिने अंतरी साठ दिला जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर जाते अज्ञाधारक विधि सचिवर हृदय ध्याय अपर्णावर कौसल्या उदर निवासी तो असो कौसल्येचे मंदिरी प्रवेशता दाहला श्रावणारी सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरविया कौसल्या ज्ञान कळा परम ईस अंतर बाह्य व्यापला राम चराचर अवघे परब्रह्म नसे विषम कटाली तांडोली जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी व्याधी ज्ञानांजन चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या दशरथ प्रवेशो मी अंतरी पाये स्थूळ ओसरी वरी मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कौसल्या कदा कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोळ त्यावरी नृप चढिन्नला तेथेही न दिसे कौसल्या सती मग चकित पाहे नृपती जिथे उदवरी जिथे उदरी साठविला जगतपती तिची स्थिती कळेना मग परास्पर परसात प्रवेशता होत अजपाळ सुत तो ती बैसली समाधीस्थ निर्विकल्प वृक्षातरी अंतरी दृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली निर्विकल्प स्थितीचं वर्णन आहे ब्रह्मानंद उपदाहली न चाले बोली द्वैताची दैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लागे अनुमात्र स्वरूपी पहुडता योगेश्वर ज्ञान राहे ऐनीकडे कल्पांत विजूस मशक गिरी पिपिलिका मेरू कक्षेसी घाली धेनुवत्स मृगेंद्रा आकळी एखादे वेळे घडेल हे परिचतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी श्रोत्रियांचे यज्ञशाळे भितरी कोठे महारी प्रवेशेल वडवा नळा पुढे कर्पूर जाण जगनिधी माझी लवण तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधीस्थ जवळी उभा ठाकला दशरथ पाहे तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथासी नेणवे खूण म्हणे ही रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले म्हणून राजचक्र चुडामणी कौसल्ये जवळ स्वये बैसोली स्नेहे तीस हृदयी धरुनी समाधान करीत असे परी तेल उघडी नयन नाही शरीराचे भान मी स्त्री पुरुष स्मरण केली विसरो न कौसल्या अलंकार कैसे एक सुवर्ण तरंग लटके अवघे जीवन तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विस्तारना ऐशी कौशल्याची स्थिती चालवी. राजा म्हणे हे झडपली की महत्सूते पूर्ण घेतली ओळखी मोडली. राजा म्हणे देव ऋषी सिद्ध तिही तिथला आशीर्वाद की पोटा येईल ब्रह्मानंद आदी पुरुष श्रीराम. ऐकता राम नाम स्मरण कौशल्येने उघडले नयन तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. राजा म्हणे हो नितंबिनी पुरंदरनेत्रे गज गामिनी काय जे आवडी असे म्हणी दोहारे पुरवीन सर्व ते भ्रमटाकी बोले वचन तो कौशल्या बोले गर्जोन. मी जगदात्मा रघुनंदन कैसे अज्ञान मग पास स्थूळ लिंग आणि कारण याहून माझे रूप भिन्न महाकारण हे निरसून आत्मा राम वेगळा मी द्वैताद्वैत महाद्वैत याहून वेगळा मी अतीत सच्चिदानंद शब्द तेच खुंटवनिया राहिला जीव शिव दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष या वेगळा मी सर्व साक्ष अचिंत्य अलक्ष श्रीराम. राजा म्हणे कौशल्ये ऐके मी कोण आहे मज ओळखे डोहळे पुसावया महासुखे तुझ जवळी बैसलो. येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आठवण नाही स्त्री पुरुष नपुसकपण मी तू पण तेथे कैसे. नृप म्हणे हे महत्भूते गेलली ओळखी सर्व मोरली मग कुसे गोष्ट मागिली धाकुटपणींची ती येते. राजा म्हणे शशांक वदने गुणसरिते पद्म नयने वराळ गुणवोनी तुझ रावणे नेले होते आठवते की. शत्रूचे नाम ऐकता करणी खाक फोडिली भुजा पिटवली म्हणे धनुष्य बाण दे आणून टाकी शेलवली. टाकी शिरे त्राटिका मारून या आधी ऋषी याग पावतीन सिद्धी महाराक्षस वधोनी युद्धी खराष गाधी तनय तोषवीन. विश्वामित्र शिवचाप परम प्रचंड मोडूनी करीन तुखंड माझी ज्ञानशक्तीचे अखंड पणे जिंकोन आणि नसे. जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण परशुराम त्याचा दर्व हरी न लागत. क्षण मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळी नी मी सेवी न घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खरदूषण क्षण मात्रे टाकी न वधोन अग्नी पूर्ण जाई जेवी रिसा वानरा हाती लंखा घाली न पालती. माझा वचन देवी माणुसी परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाईल राक्षस नगर शत्रूंची शिरे शेती न अपार पाषाणी पालानी समुद्र लंकापुर घेई नमी. कौशल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माझवी नरण महा ठिसाळ कंभ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे सहपरिवारे वधोली दशशीर बंदींचे सोडवी सुरवर माझा विभीषण प्रियतर छत्रधरी न तयावरी. स्वपदी स्थापोनी निज भक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रलय काळाशी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळीता मज परता रसेची मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरिली यथार्थ आटा फुटलासे बहुत बडबड भलतेची पंचार क्षरी आणा पाचरून महाराज सद्गुरु ज्ञान धन तो सरसी जो भव नंदन वशिष्ठ बोलावून आणावे की जेणे गर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्र सभेसी नेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वशिष्ठ आला धावोन राजा दृढ धरी चरण म्हणे कौशल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले न्याय याग केला सायासी की पुत्र होईल कौशल्येसी तो मध्येच हे दिवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसूत तिच्या पोटी येईल रघुनाथ इस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकूपी पडेल तरणी कोरान मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना शुधेने पिडला क्षीरसागर सुरतरुसी येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना अंधत्व आले अग्निनेत्री ताम्र नाणे मागे कनकाद्री अंत्यज नांदेल श्रोत्रिय मंदिरी ही हे कालत्रयी घडेना असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊन विलोकी तिये वेळी तवती श्री राम रूप जाहली अंतर्बाह्य समोर न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्य बाण घेऊन हाती आकर्ण नयन विराजती देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन सद्गद जाहला ब्रह्मनंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोन देहभाव वसिष्ठ कौसल्या ते अवसरी उडाली ब्रह्मानंद सागरी दशरथ परम अंतरी घाबरा झाला नेणविया वसिष्ठा सारिका महामुनी भूते झडपिला ये क्षणी या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना मी हतभाग्य संपूर्ण मग कैसे पुत्र संतान कौसल्याही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्णांतरी तो स्वानंद लहरी जिरवून वसिष्ठे उघडिले नयन राजा धावोन धरी चरण आनंद न माय अंतरी रायाची कैसी परी जाहली की पुरी बुडता नौका आली अंधकुपी पडता तात्काळी हस्त सूर्य निघला सर्पडंकिता गरुड धावे गजे कोंडिता केसरी पावे की क्षुधा क्षुधिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊन की वणव्यात जळता वरुषे घन की हुडहुडी भरता धडके कुशान की दारिद्रे पिडता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ मद नवल हे वाटत तुझही भूते झडतिले आम्ही अत्यंत भाग्यहीन कैसे देखो पुत्र संतान मग हासिनला ब्रह्मनंदन काय गरजो न बोलत जो नीलग्रीव हृदय रत्न जो कमलोद्भवाचे देवतार्चन सनकाधिक हृदय संबळीत वाहती तो वैकुंठ पुर विलास आला कौसल्येचा सर्वासी मारुनी सकळ दुष्टासी सेवत सोडविल बंदींचे जे जे कौशल्या बोललेली सत्य की तुके होईल यथार्थ तुझं होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रकटेल जगज्जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन उभरून करतील माध्यांना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु ऐसी वसिष्ठाची वचने की स्वानंद नदीची उडवणे की सत्य वैरागरींची रत्ने वडवून दिघली दशरथा तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत धावोनी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाळलो असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येच कवन ऋतू कवन दिवस सावकाश ऐकाते वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्षी नवमी दिवस सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला माध्यांना आला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्रीराम केवळ परब्रह्म त्याची चाहला म्हणता जन्म संत हासतील परम तत्वज्ञान भेटते जे ज्याची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यू दुर्धर त्या रामासी जन्म संसार कारंत्रयी घडेना दाविली लौकिक करणी की कौशल्या चारणी गर्दिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैसे क्षीरसागरी मुनी नारायण येऊनी अयोध्येची जाहला सगुण शेष लक्ष्मी सहित जगज्जीवन तैसाची येथे संचरला जो अनंत कल्याणदायक अज 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 अजित निष्कलंक भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला देव करीती जय जय कार म्हणती आता अवतरेल हा रघुवीर करोनी राक्षस संहार बंधमुक्त करील आम्हा असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी चाहली दुंदुभींची घाई लागली पुष्पे वर्षीची अपार असो दे कौसल्या सती पैसली असता एकांती तो अष्टवृक्षांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात निमासुर वदन सुंदर लावण्ययुक्त असं सुंदर वदन ते जे भरिले निज मंदिर त्याच्या प्रकाशाने सगळा प्रासाद भरून दिला होता ज्या तेजासी शशी मित्र लोकोनी जाती विलोकिता पद कमल मकरंद सेवना भ्रमरी जाहली क्षीरा भी कन्या ज्याच्या पद कमलापशी असणारा मकरंद सेवन करण्यासाठी क्षीराब्धी कन्या म्हणजे लक्ष्मी तो भ्रमर होऊन त्याच्या चरणाशी लागली कदापि न न विसंदे चरणा कृपण धना लागी जैसा संध्या राग अरुण पालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती. चंद्र क्षयरोगे कष्टी होऊनी निजांगांची दश शकले करोनी सुवाडला रामचरणी स्वानंद धनी घेकते रमापदी रंगली दिवसनिशी. तो बंधू पापुणा आला शशी तोही राहिला अक्षय भावयासी न वजायची माघारा ध्वज वज्रांकुश पद्म. रामचंद्रांच्या हातावर आणि तळपायावर कशी चिन्ह होत हे सांगताय. ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्वरेखा चक्रादी चिन्हे उत्तम यांचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तासी सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वरेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंत दावीसी विद्यामध्ये मत्त गज एक भाग्यमध्ये दुलती सहज त्याची आकर्षवावया सहज अंकुश पायी धडके पायी धडके दिव्य पद्म ते पद्मे ते राहते धाम ते जगमाऊली सप्रेम प्रिये पदी सुरवाडली अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फुडावयासी तळपत वज्र रामाचा पायासी भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छिदावया शिर देदीप्यमान दिव्य चक्र श्रीराम तळवा तळह मळरहित प्रपद सुंदर घोटा कसा होता घोटी व त्रिकोण यंत्राकार इंद्रनील उपमा साचार न पुरती कठीण म्हणोनिया पदकले आरत साजिरी वसे तेथे सरसोद्भव कुमारी सरस तिचोद्भव कुमारी आरत रंग होता पायांच्या तळव्यांचा भव कुमारी म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती जणू विश्रांतीला आलेली होती. विश्रांती घ्यावया अहोरात्री रामचरणी रंगली हो आपे हरावी दिवस रजनी म्हणून श्रमली जन्मू नंदिनी शुभ्रवाकी होऊनी रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडली मित्र तनया ही यमानुजा अपवाद सुखवावया महदाश्रय धरी या सूर्यकन्या यमुना यमाची बहीण अपवाद सुखवण्यासाठी म्हणून तरुण पायाशी विश्रांती घेण्यासाठी आली. ऐशी रामपदी त्रिवेणी साचार प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य तर प्रातस्नानासी धावती भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपतासी चरण ध्वज धळके स्पष्ट तोच जाणीचे अक्षयवट जेथे सनकाधिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी चाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देही असता विदेहता येर येत राहता भक्तांच्या त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भूमिती अधिक हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रकटे सत्य भक्तांच्या तोडरवाकी नेपुरे असुरावरी गजती गजरे वाटे नभ गाळवनी एकसरे कोटर्या जानू ओटिल्या की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पासूचे उगवले कोंभ की इंद्रनीळ गाळवनी सुप्रभ जानू गंगा ओटिल्या मिळाल्या सहस्र चपळा तैसा काचे काचे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कती मेखळा पाहता डोळा अल्हाद कटी मेखळेवरी महामणी ही पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सोन सांडूनी जघनी श्रीरामाच्या लागले वेदांतीच्या शुद्धी गहन अर्थबोलीती जेवी शोधून तैशा क्षुद्र घंटा ऋण झुण शब्द करीती दसार देखून कटी प्रदेश सुकुमार लाजो निघेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्व शरीर वाहन केले दुर्गेचे गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरज तम काढून त्रिवळी उदरावरी विराजे कौस्तुभ तेज अपार पाहता भुलवी शशिमित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती देवी कि त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्ता रूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली मुक्ता माळांचे तेज गहन परी त्याचा पागटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांधी रघुपतीच्या नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र तैसा अम्लान सुमन हार श्याम तनुवरी शोभत श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजयंती माळ पुष्करी शक्र चाप सुधार सुरंग तैसे मिळवत की मेघी स्थिरावरी क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्रमुखांच्या जिभा गुणवर्णिता शिणल्या हो अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले ब्रह्मानंद मुरोनी मुखिले हृदयस्थान सत्य पै श्री वत्स धळके सव्यांगी श्री निकेतन वामभागी उकी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका मित्र कन्येवरी जान्हवी जळ की राका इंदू प्रभेने शोभे निराळ की दैदित्यमणी इंद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे हळाहळ जाधले अपार म्हणून धावला कर्पूर गौड चंदन रूपे तो प्राणमित्र श्यामला की जडला हो तैसी उकी दिसे सुधाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्त फळांचा गोळा बिढाळ इंद्रनीळा चर्चियेला शंख चक्र धनुष्य बाण चो हो हस्ती शोभायमान हस्त कडाला तेजे करून उजळीत न भाते क्षण प्रभेची चक्रे गळपती तैशा मुद्रिका करी झळकती किंवा औपासक यंत्रे रेखिती तेची गती तेथे दिसे प्रळयाग्नीने उघडले नयन देवी कीर्ती मुखे परिपूर्ण की निष्कलंक रोहिणी रमण पद करून ठेवत असे कंबुकंठ अति शोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंद स्मित वदन विराजत कोटी मन्मथ कोवाळीचे विद्रुम वर्ण अधर सतेज तांबूस गुलाबी रंगाचे ओठ सतेज माझी ओळीने झळकती द्विज एका पंक्तीमध्ये होते. त्या तेथे शशी नक्षत्रे तेजपुंज थाकोळती पाहतात. त्रैलोकींचा मिळवोनी आनंद पोटिले रामाचे वदनार बिंद आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुषाकृती शोभती स्वानंद सरोवरींची कमल दले तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही कुंडले गळपती मकराकार की दडले रवी रोहिणी वर की अंगिरा पुत्र भृगुपुत्र विचार पुसती रामाचे की वेद सागरींच्या रत्नज्योती पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती कुंडल रूपे जाणविती अर्थ विशेष स्वामी ते श्रीराम तनु सुकुमार तेने शोभती अलंकार पीतवर्ण तिळक सुंदर अनुपम्य रेखिला सुवर्णोदक नदीचा पूर नीळगिरी पाठारी निरंतर तैसा तिळक सुंदर विशाळ भाई झळक तसे तैसा कल्पांतीचा दिनकर तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर तेज तळप तसे अपार दिगंतरीही न समाये दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र रुळत दशाप्रती मुक्ते झळकत कृत्तिका पुंज जया परी ते परम तेजाळ शिरोदक की शुभ्र यशा चढले पिक शुभ्र श्वेत मृगामी नायक कर्पुरे करुणी कुटिला की दिव्य रजत तगट घडले की पारदे कैलास डवरिले की जाधवी तोये ओपविले दिनकरनाथे स्वस्ते सच्चिदानंद तनु सगुण अतसी कुसुमाभास पूर्ण त्याची रंगे करून नीलोत्पले राबविली सभासी चढला धूसरंग त्याची प्रभेने रंगले मेघ इंद्रनीरही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशने तेथींचे सौंदर्य अद्भुत करुड पासूनचे तेज दिसत मर्द जासी दीक चढत तनु सावळी देखोनी तो वैकुंठींचा देहार सुंदर भक्त मंदिरागण मंदार भक्तांच्या मंदिरामध्ये असणारा मंदिराच्या अंगणात असणारा जणू मंदार वृक्ष कुरबंडी करून सांडावे साचार कोटी मकर ध्वज वरोनिया कोटी मकर ध्वज मदन मदन म्हणजे सर्वात सुंदर पुरुष पुरुषाची सर्वात सुंदर कल्पना तो मदन असे खोटी मदन त्याच्यावरून पुरवणी करून टाकावे ब्रह्मांड फोडोनी बाहेर अंगींचा सुवास धावतवरी लावण्यामृत सागर कैटभारी लिलावतारी साधक तो कैटभ राक्षसाला मारणारा पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर लीला विग्रही श्रीधर वर हृदयी रेखिला निरंतर निज भक्ती प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी भक्तवत्सला मधुकैट भारी तू आता बारवेश धरी माझे उदरी अवतरे लोक म्हणतील कौसल्या नंदन ऐसा होय तू मन मोहन अमल दल राजीव नयन हास्यवदन निलोकी सजल जलद वर्ण कोमळ कौसल्ये पुढे जाहला बाळ तवते परम सुमेळ पुष्कारक योग ते समयी तो क्षीर सागरवासी तमाल नीळ सागरातला रहिवासी समाज तो कौसल्ये पुढे दाखला बाळ चरणांगुष्ट धरोनी कोमल मुख कमळी धावी तसे. आपल्या पायाचा अंगठा कोमळ अंगठा आपल्या मुखामध्ये घातलेला. भक्त चरणी लागले बहुत गोड गोड म्हणून पाखाणी या लागी गोरी रघुनाथ स्वये पाहत दाखवले. स्वचरण गोरी सेवित भक्ताशी लोभ लागावया बहुत म्हणून या कौसल्या सुत कौतुकार्थ दावी कसे. पुत्र झाला कौसल्येस लागला वाद्यांचा एकची घोष. सुरासहित सुराधीश जय जयकार नवी करीती सुमन संभार देवसरी देववर्षती अयोध्येवरी. दुर्दुधी नाद अंबरी न समायेची तैथवा हळदी कुंकुमे ताटे भरुनी बिंदो बिंदी धावती सुवासिनी. पावल्या कौसल्येच्या सदनी वेगे करुनी ते धवा. मंगळ पुरांचा एकची नाद घरोघरी ब्रह्मानंद ते समयीचा आनंद भोगिंद्र वर्णू शकेना. आनंदला ब्रह्मनंदन सहु कडो न धावले ब्राह्मण दैसा क्षीरसागर देखो न क्षुधारती वेगे पावती. की महापर्व काळ प्रगटला प्रयागासी धावे भक्त मेळा. की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोक घेऊनी. की वृक्षांत उभार सकळी धावती जैसे गंगा जळी. की वृक्ष दाटले देखून फळी दिहंगम तैसे झेपावती. तैसे ब्राह्मणांची ते काळी दाटी जावली राजा जवळी. पुत्रमुख पहावया देवी दशरथ राव चालिता. दशरथ म्हणे याचकाची जैसे इच्छा असेल मानसी तेथे माझा मजपासी येत समयी देईन. भांडारे फोडिली बहुत याचकाची म्हणे दशरथ मोठा बांधवनी अमित. आवडे पितुके न्या आता समाज नये घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन. प्रवेशला आनंदे करून कौसल्या सदनी ते धवा. दशरथे करून या स्नान केल्या आधी पुण्या हवाचन. पहावयाची पुत्र वदन राजा जवळी पाचला. श्रीराम वदन ते अवसरी निहाळितात कोशला अंतरी. मधुबिंदू खालोनी मुखाभितरी मधु कैटभ तृप्त केला. श्रीरामाचे जातक हरी जेव्हा नृप नायक गोखुरने असंख्यात मग देत याचकासी. रत्नचरित सिंहासन त्यावरी माय बैसरी. श्रीराम घेऊन मृगांक वर्ण सामरे जाण दोघी धारीची दोघीकडे. पीक पात्र धरून हाती समीप पैसे एक दुती. कनकांबराची घेऊन बुंती बैसली सती कौसल्या. भुवते वेष्ठिले विद्वज्जन त्याची भूत भविष्य वर्तमान ज्ञान. सात शते स्त्रिया धावून येत्या दाहल्या दशरथाच्या. तैसा केवळ विद्युल्लता तैसा अलंकार वस्त्र मंडिता. पारा कौसल्ये भोवते शुभला कैसा ते वेळी. महामाया आदी भगवती की भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती. की चंद्र की सूर्य चक्राशी वेष्टिती. किरणे जैसी तया परी वसिष्ठ गुरु होऊन पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे. जे जे जन्म कर्म निवाळे ते राया पुढे सांगत. म्हणे हा क्षीर सागर तिहारी. जन्मला कौसल्येचे हृदयी. निचजन तारावयासी निर्धारी. अवतरला आदि पुरुष. द्वादश वर्षे यासी भरिता. एक द्विज येईल अवचिता. प्रार्थोन या दशरथा घेऊन यासी जाईल. विश्वामित्र आरंभी सोडोनी एक बाण एक राक्षसी वहिल तारुण राटिका गो ब्राह्मण मख पारण करील जाण कुत्र तुझा उत्साह प्रवेशे शुष्क भीतीनी तैसा जाईल राक्षस मख रक्षणी पुढे चरण स्पर्शे करोनी एक ललना उद्धरील परम प्रचंड कोदंड ते स्वदंड पळे करील दुखंड एक पत्नी व्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी महायोद्धा एक ब्राह्मण लक्षुरा त्यास जिंकील न लागता क्षण बंधू सहित परतो न अयोध्येसी येईल राजी बैसता हा वरिष्ठ महा एक होईल अरिष्ठ नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे देवील हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात रावण याचे स्त्रियेच नेईल सत्य शन्मास पर्यंत निर्धारे मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळती अकस्मात एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता वाली ब्रह्मांड नाचवील नखादरी ऐसा एक वानर केसरी हनुमंत जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो शुद्धी आणि दा राघवेंद्र पाषाणी पालाडील समुद्र शरण येईल एक रजनी चर चिरंजीव त्यासी करील हा भीषण मारुंगी राक्षसा सगळा सोडतील सुरांच्या बंदीशाळा मागुती येईल स्वस्थळा अयोध्या पुरा गजेसी अकरा सहस्र संवत्सर राज्य करील हा राजेंद्र पुढे पुत्राची युद्ध थोर करील कौतुके करून घ्या शेवटी अयोध्या विमानी घालोनी नेऊन ठेवी वैकुंठ भुवनी ऐसे जातक ऐकोन करणी राव दशरथ पुरुषला स्तनपान करिता दशरथन स्तनपान करिता रघुनंदन पाहे वसिष्ठाकडे परतोन की वाल्मिक भाष्य संपूर्ण कथिले तेने अवलीळे तो सुमित्रेची दाहना पुत्र म्हणून धावता आले मित्र क्षीरसागर कुणी श्रीधर कौसल्य मंदिरी पातळा तवतो गोविंद्र पाळीची घेत पाठीराखा पातळा त्वरित सुमित्रे ते शेते निघत बाळदशा धरवनिया सुमित्रा स्वप्न देखत की मज दाहला सुलक्षण सुत सावध होऊनिया पाहत पुढे खेळत बाळक हो ऐसा जन्मला सुमित्रा नंदन मित्रा सहित दशरथ येऊन सत्कार केले पुण्याहवाचन जातकर्मादी सर्वही कैकईस दाहले दोन कुमर ते विष्णूचे शंखचक्र अवतार परी ते कैसे जन्मले तो विचार कैकईस नेणवे सुषुप्ती माझी कैकई निमग्न तैसा पंक करते त पाषाण पुत्र येऊन दोघे जण दोघीकडे खेळतानी दासी येऊनी कैकई प्रती थापटवणी जागी करीती दोघे पुत्र जन्मले निश्चित सावध होऊन पाहे पाप कैकई पाहे पुत्रमुख तो मित्र आणि मृगांक देवी दोघे खेळती बाळक देखता सुख वाटले राये तेथेही येऊनी अवलोकिले दोघे नंदन सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करून या बारा दिवस पर्यंत मोठावर आव करीत मंगळ गरजत रात्रंदिन राजगृही तेरावे दिवशी वशिष्ठ ऋषी नामकरण ठेवी दौघाजी कौसल्येचा राम तेजोराशी जो वैकुंठवासी जगदात्मान सुमित्रेचा नंदन त्याचे नाव ठेविले लक्ष्मण जो काद्रवेय कुलभूषण नाग फुलाचा प्रमुख म्हणजे शेष त्याचा अवतार विष्णू शयन जावरी चरिन कैकईचे जे का सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दाशरथी जगत अर्थात ऐसा चरित्र ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता फळ सुटे सर्व दुरिता तैसा महाप्रभंचन सुटता जलद जाळ वितळे पै श्री राम कथा मानस सरोवर तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर साहित्य मुक्ते सुधार थोर सेवा निरंतर आदरे श्री राम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश प्राशन करा सावकाश अति सुरस ग्रंथ हा पुराण पुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर संबद्ध वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर चतुर्थाध्याय गोड हा श्री रामचंद्रान पद्मस्कूल
राम राम सीता राम 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 रा आपण एक अभंग ऐकूया आणि मग आपला कार्यक्रम
हरण भव भयदारुणम्
नवकंजलोचन कंजमुख करकंज पदकंजारुणम् श्रीराम 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 श्रीराम
महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय।